श्रीमद् भगवद् गीता मोरोपंति आर्यावृत्त अध्याय क्रमांक सहा। कर्मफळाचा आश्रय न करुणी जो नर करीत निज धर्मा, तो संन्यासी योगी नेणे अक्रिय अनग्निते वर्मा। ज्या संन्यास म्हणावे पार्था त्यालाच योग तो जाण, संकल्प त्यागाविना कोणी योगी नव्हे तुझी आण। योगारुरुक्ष मुनिजो पार्था कारण तयासि ते कर्म, योगारूढ मुनीला कारण शमदोचि दे महाशर्मा। जेव्हा कुंती तनया टाकुनि संकल्प जाळ भारूड, कर्मी आणिक विषयी उदास जो तोचि योग आरूढ। उद्धरिजे अप अपना करिजे अपुला न घात आहो तो, मित्र ही अपुला आपण पार्था अपुलाच शत्रु ही हो तो। जिंकी मन जो त्याचे मानस ते आत्मबंधु हित करतो, मानस अनात्मयाचे होते अपुलारिपूहितो करतो। जित मन शांतात्मा जो त्याचा आत्मा भवार्णवात तरे, शीतोष्णी सुख दुःखी माना मानी असे समाहितरे। जो कूटस्थ जितेंद्रिय विज्ञान ज्ञान तृप्ति ने धाला, ढेकुळ धोंडा सोने जासमतो युक्त मान्य विबुधाला। द्वेष उदासीन रिपु बंधु मध्यस्थ सुहृद आणि मित्र, साधु पापी याला पाहे समतो विशिष्ट सर्वत्र। जो संयत चित्तात्मा पार्था निष्काम संचय त्यागी, एकांते एकाकी ब्रह्मी योजी मनास जो योगी। शुद्धस्थाने अपुले स्थिर आसन घालुने सुयोग रते, अत्युच्च नीच हिन जे वस्त्राजिन दर्भ जात उत्तरते। त्या आसनि बैसोनी करुनी एकाग्र धीर चित्त मुनी, आत्मविशुद्धि साठी योजावा योग इंद्रिये दमुनी। काय शिर ग्रीवा देव सम अचळत से करुनी नासग्र, पाहुनि दिशा न पाहुनि करुनि ब्रह्मी मनास एकाग्र। मजवरी मन जाचे त्या शांतात्म्याचे समूळ भय परतो, सब्रह्मचर्य रत जो युक्त असो मन दमुनि तत्परतो। नियमुनि चित्त ब्रह्मी योजी ऐसा सदैव जो योगी, मद्विषयाजे परमाते हे निर्वाण शांति तो भोगी। केवल उपवाश्याला योग नको आणि फार खात्याला, जागे फार निजेही कौंतेया योग पार खात्याला। आहार विहार नियत करितो कर्मी हिने मिल्या चेष्टा, फार न जागे ननजे योगतया सौख्य दे कुरु श्रेष्ठा। जेव्हा ब्रह्मीच वसे जाचे नियमित सदैव अंतरतो, निस्पृह कामी तेव्हा युक्त मनावा सुखान अंतरतो। जो आत्मयोग योजी जित मन जाचा हि काम रिपुमेला, तो सद्योगी पावे सुस्थिर निर्वात दीप उपमेला। जेथे उपरम पावे मन योग निरुद्ध निज सुखे पुष्ट, जेथे आपण अपना पाहुने अपुल्याच ठाय संतुष्ट। बुद्धिग्राह्य अतीन्द्रिय आत्यंतिक सौख्य जेतया जाणे, जेथे सुस्थिर होता तत्वा पासु न होत से जाने। जा लाभाते पावने लाभ न माने दुजा अधिक मगतो। जेथे स्थिर मन करिता मोठ्या दुखे हितो न डग मगतो। दुखाचा लेश नसे जात हितो योग पांडवा जाण। सुविरक्ते यो जावा निःसंशय हाचि योग निर्वाण। संकल्पे जे उठती पार्था ते सर्व काम सांडावे। सर्वत्र इंद्रियांचा चित्ते गणदमुनि योग मांडावे। धैर्ये वळवुनि मतिला हळूहळु उपरती सजिंकावे। ब्रह्मी स्थिर मन करुणे काही मग पांडवान चिंतावे। चंचल मन अस्थिर हे जा जा विषयाकडे चि बाधावे। त्या त्या पुष्पासुनि आणुनि सुज्ञे हृदयी हळूच बांधावे। शांतात्मा निष्पाप ब्रह्मी काही असे नन अंतरजा। उत्तम सुखवरि तेजा जो हा योगी अखंड शांतरजा। एवं संतत योगी योजी निष्पाप जो मनायास। ब्रह्म स्पर्श सुखाते पावे अत्यंत तो अनायास। आत्म्या माजी भूते पाहे भूतात आत्मया समहा। दृढयोग युक्त आत्मा जाचा तो पाहणार जग समहा। पाहे सर्वत्र मला माझ्या ठाई सर्व लोकास। माझा त्यासी मजसी त्याचा न विनाश एक एकास। सर्वा भूती मजतो एकत्वे भजत परम उद्योगी। आसोनी विश्वात ही माझ्या ठाई असेचि उद्योगी। स्वानुभवे सुख दुःखी जाची सर्वत्र दृष्टि सामान्य। परमश्रेष्ठ महात्मा पार्था योगी न तो कसा मान्य। जो योग तुवा कथिला साम्ये जेणे घडे सदा स्वरती। परित्या चंचले स्तव त्याची न दिसे मला स्थिती स्थिरती। चंचल हे मन कृष्णा प्रमाति दृढ़ सबळ विषय शुष्करसे। बंची त्याचे भासे धारण वायु समान दुष्करसे। चंचल धरवे नाजे निःसंशय मन बहुत तापड़ते। पार्था अभ्यासाने वैराग्याने परंतु सापड़ते। वाटे मम मति लाजो अजितात्मा यासि योग दुष्प्राप। वश्यात्मा यत्न करी पावाया शक्यतासि निष्पाप। शिथिल श्रद्धा असता जासे योगा तुनिहि मन चढ़ते। पावनिन योग सिद्धिस कोण गति त्यास हे नमज कळते। जो अप्रतिष्ठ कृष्णा ब्रह्म पथा माजि मूढ न समाय। हो उनि उभय भ्रष्ट छिन्ना भ्रा परिविरे न केकाय। या माझा संदेह कृष्णा तुचि समर्थ वाराय। तुझ वीण संशयाचा छेत्ता कोणे न याद वाराय। इह लोकी परलोकी नाशतयाचा कधी नसे बापा। सुकृताचारे कोणे दुर्गति न पवेत साचि संतापा। जो पुण्यवंत त्यांच्या लोकी चिरकाळ भोगुने इष्ट। शुद्धा श्रीमंतांच्या सदनी घे जन्मयोग विभ्रष्ट। अथवा मतिमंतांच्या योग्यांच्या जन्म घे कुलोत्तंसी। ऐसे अति दुर्लभ है या लोकी जन्म जाण सद्वंशी। तेथे जन्मांतरिचा पावे संयोग योग बुद्धिचा योगी तो कौंतेया पुनरपि करितो प्रयत्न सिद्धिचा त्या पूर्वाभ्यास बळे परवशतो योग मागुता मांडी जाणो इच्छी योगची शब्द ब्रह्मासितोचि वोलांडी यत्ने योग करीतो होता निष्पापत्या उपरमगति बहुजन्मे सिद्धाला योग्याला होय जाण परमगति अधिक तपस्या हुनि ही योगी ज्ञाना हुनि महाबाहो आणि अधिक कर्मी हुनि यास्तव हो योगी तू महाबाहो सर्वा योग्या मध्ये माते मद्रत मने हरो नितम श्रद्धावंत भजे जो तो मज अतिमान्य जाण युक्ततम अध्याय क्रमांक 6 समाप्त।